आता पुढील नोंदीकडे वळूया. काजू, कॅशियो. काजू हा सदाहरित वृक्ष अनाकार्डियसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अनाकार्डियम ऑक्सिडेंटल असे आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. 16व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी हे फळ भारतात दक्षिण अमेरिकेमधून आणले. पोर्तुगीज भाषेत त्याला काजू म्हणतात. मराठीतही तेच नाव रूढ झाले आहे. काजूचे झाड फार काटक असते. त्याची उंची सुमारे 12 मीटर असते. कधी कधी तो विस्तारलेला असतो. बुंधा आखूड, जाड आणि वाकडा तिकडा असतो. पाने मोठी, अंडाकृती, टोकाला गोल आणि चिवट असून त्यांची वरची बाजू चकचकीत असते. फुले लहान आणि पिवळी असून त्यांच्यावर गुलाबी छटा असतात. फांद्यांच्या टोकाला 30 तबकात जानेवारी ते मार्चमध्ये येतात. काजूच्या फळाचे आभासी फळ आणि खरे फळ असे 2 भाग असतात. आभासी फळ लहान सफरचंदाच्या आकाराचे, पिवळ्या रंगाचे, फुगीर आणि रसाळ असते. यालाच बोंडू असे म्हणतात. बोंडू खाल्ले जाते. बोंडूपासून सरबत आणि मद्यही तयार करतात. या मद्याला फेणी असे म्हणतात. काजूचे खरे फळ म्हणजे काजूगर मूत्रपिंडाकृती, हिरवट आणि पिवळ्या नारिंगी रंगाचे असून त्याच्यावर कठीण कवच असते. या कवचात कॉस्टिक ऑइल असते. काजूगरांना उष्णता देऊन हे तेल वेगळे करतात. तसे न केल्यास या तेलामुळे त्वचेवर फोड येतात. कवच वेगळे केले की काजूचे बी मिळते. काजूचे बी भाजून सालपट वेगळे केले की काजू मिळतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी 68 किलोग्रॅम फळे आणि 9 किलोग्रॅम बिया मिळतात. काजूची लागवड सर्वसाधारणपणे बियांपासून रोपे तयार करून केली जाते. भारतात विशेषतः केरळ राज्य, महाराष्ट्र राज्यातील कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा भाग, गोवा, तामिळनाडू या राज्यातील तिरुचिरापल्ली, तंजावर आणि दक्षिण अर्काट हे जिल्हे, आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा, नेल्लोर, गोदावरी आणि विशाखापट्टणम हे जिल्हे आणि कर्नाटक राज्यातील दक्षिण आणि उत्तर कानडा जिल्हे या प्रदेशात काजूची प्रामुख्याने लागवड केली जाते. काजूत पुढील प्रमाणे घटक असतात. पाणी 5.9%, प्रथिने 21.2%, स्निग्ध पदार्थ 46.9%, कर्बोदके 22.3%, खनिजे 2.4%, कॅल्शियम 0.5% आणि फॉस्फरस 0.45%. काजूचे पोषण मूल्य प्रति 100 ग्रॅमला 590 कॅलरी आहे. काजू पौष्टिक, शामक, वेदनाहारक आणि अतिसार रोधी आहे. मूळ रेचक असते. काजूपासून काजू तेल मिळते. केसांचे गळणे थांबवण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी तसेच सौंदर्य प्रसाधनात हे तेल उपयुक्त आहे. काजू आणि काजू तेल भारतातून निर्यात केले जाते. परदेशी चलन मिळवून देणारा हा एक मोठा उद्योग आहे. सुक्या मेव्यातील काजू हा एक महत्वाचा घटक मानला जातो. काजू बी भाजल्यास त्याच्या वासात आणि स्वादात वाढ होते. याखेरीज ते खारवून किंवा तळून खातात. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई तयार करण्यासाठी, अन्नपदार्थ सजवण्यासाठी काजूचा उपयोग केला जातो. काजूच्या झाडाची साल स्तंभक असून तीपासून टॅनिन 9% आणि 1 प्रकारचा डिंक मिळतो. हा डिंक जंतुनाशक असून कुष्ठरोग, नायटा आणि जखमा बरा होण्यासाठी याचा उपयोग करतात. सालीपासून कपड्यावर खुणा करण्यासाठी न पुसली जाणारी शाई मिळवतात. काजूगराचे तेल बदामाच्या तेलासारखे असून पेंडीचा उपयोग पौष्टिक खाद्य म्हणून होतो. टरफलापासून मिळणारे तेल होड्या मचवे मासे पकडण्यासाठी जी जाळी समुद्राच्या पाण्यामुळे खराब होऊ नये म्हणून त्यावर आवरण देण्यासाठी वापरतात त्यासाठी होतो. जलाभेद्य रंग व्हार्निश रंगद्रव्ये मोटारींचे गतिरोधक अस्तर वगैरेंच्या निर्मितीमध्ये या तेलाचा उपयोग होतो. काजूचे लाकूड तांबूस आणि तपकिरी रंगाचे आणि कठीण असते त्याचा उपयोग होड्या मालाची खोकी आणि कोळसा तयार करण्यासाठी करतात. ही नोंद राजा ढेपे यांनी लिहिली आहे.